आकाशवाणी मुंबई। रश्मी पाटकर राष्ट्रीय बातम्या देत आहे। ठळक बातम्या। भारतात विमानतळ परिसरात शहर वसवण्याची संकल्पना सर्वप्रथम नागपूर शहरात विकसित होईल असा केंद्रीय नागरी हवाई वाहतूक मंत्र्यांना विश्वास। महाराष्ट्रात गौण खनिज आणि वाळू तस्करी रोखण्यासाठी विशेष कृती दल स्थापन करण्याची महसूल मंत्र्यांची घोषणा। डिजिटल अटक प्रकरणी सीबीआयचे 16 राज्यांमधल्या 80 पेक्षा जास्त ठिकाणांवर छापे। व्हेनेझुएलामध्ये शक्तिशाली भूकंपाचे धक्के, 32 जणांचा मृत्यू, 700 जखमी। आणि अमेरिकन खुल्या बॅडमिंटन स्पर्धेत भारतीय खेळाडूंची सर्व गटांमध्ये आगेकूच। भारतात विमानतळ परिसरात शहर वसवण्याची संकल्पना सर्वप्रथम नागपूर शहरात विकसित होईल असं केंद्रीय नागरी हवाई वाहतूक मंत्री किंजरापू राममोहन नायडू म्हणाले। नागपूर विमान वाहतूक क्षेत्राच्या माध्यमातून विदर्भातील औद्योगिक क्षेत्रासह कृषी क्षेत्रातली निर्यात वाढवण्यासाठी डॉ बाबासाहेब आंबेडकर आंतरराष्ट्रीय विमानतळ नागपूरच्या जेएमआर या कंपनीकडे हस्तांतरित करण्याचा कार्यक्रम झाला त्यावेळी ते बोलत होते। विदर्भात 7,50,000 कोटी रुपयांची व्यावसायिक गुंतवणूक होत असून त्यासाठी लागणाऱ्या पायाभूत सुविधा उपलब्ध झाल्या तर विदर्भाचा विकास वेगाने होईल असं प्रतिपादन केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी यावेळी केलं। हे आंतरराष्ट्रीय विमानतळ नागपूर विदर्भासह मध्य भारताच्या आर्थिक विकासाचं इंजिन बनेल असा विश्वास महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी यावेळी व्यक्त केला। हब अँड स्पोक मॉडेलवर आधारित देशातल्या पहिल्या विमानसेवेचं उद्घाटन नागरी विमान वाहतूक मंत्री के राममोहन नायडू यांनी आज उत्तर प्रदेशात वाराणसी इथल्या लाल बहादूर शास्त्री आंतरराष्ट्रीय विमानतळावरून केलं। या विमानसेवेमुळे आता वाराणसीहून दिल्लीमार्गे थेट जगभरात कुठेही जाता येणार आहे। या हब अँड स्पोक मॉडेलमुळे विमान प्रवासात मोठा बदल घडून येणार असल्याचं राममोहन नायडू यावेळी म्हणाले। हब अँड स्पोक प्रकारात देशातल्या एका छोट्या भागातल्या विमानतळावरून जगभरातल्या कोणत्याही मोठ्या शहरातल्या विमानतळाकडे थेट प्रवास करता येतो। या मॉडेलची अंमलबजावणी भारतात केल्यामुळे नागरिकांना आपल्या प्रदेशातूनच आंतरराष्ट्रीय प्रवासाला जाता येईल असं नायडू यांनी सांगितलं। महाराष्ट्रात गौण खनिज माफिया आणि वाळू तस्करी रोखण्यासाठी विशेष कृती दल स्थापन करण्याची घोषणा महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी विधानसभेत प्रश्नोत्तराच्या तासात केली। गडचिरोली जिल्ह्यात नायब तहसीलदारावर झालेल्या हल्ल्यासंदर्भातल्या प्रश्नावर ते उत्तर देत होते। राज्यात गेल्या 5 वर्षात दस्त नोंदवण्यासाठी मुद्रांक शुल्क निश्चिती करण्यात आलेल्या सर्व प्रकरणांची तपासणी महालेखा परीक्षकांमार्फत करण्याची घोषणाही महसूल मंत्र्यांनी केली। दस्त नोंदणी करण्यासाठी मुद्रांक शुल्क निश्चित करण्याचे अधिकार असणाऱ्यांनी मुद्रांक शुल्क निश्चित करताना संबंधित कायद्याचं उल्लंघन करून ते मनमानी पद्धतीने कमी जास्त केल्याच्या तक्रारी आहेत, यामुळे हा निर्णय घेण्यात आला आहे असं बावनकुळे म्हणाले। कोकणातले आंबा आणि काजू उत्पादक शेतकऱ्यांना नुकसान भरपाई देण्यासाठी एनडीआरएफच्या निकषांच्या पलीकडे जाऊन मदत देण्याची सरकारची तयारी असल्याचं मंत्री नितेश राणे यांनी आज विधानसभेत प्रश्नोत्तराच्या तासात सांगितलं। तर कोकणात अवकाळी पावसानं 22,500 हेक्टरवरील पिकांचं नुकसान झालं असून या शेतकऱ्यांना 8-10 दिवसात एनडीआरएफच्या निकषानुसार 209 कोटी रुपयांची मदत देऊ अशी माहिती कृषीमंत्री दत्तात्रय भरणे यांनी दिली। कोकणातल्या सुमारे 72,000 शेतकऱ्यांना पीक विम्याचे 217 कोटी रुपये येत्या 15 दिवसात दिले जातील असं आश्वासन देखील कृषीमंत्र्यांनी दिलं। ही मदत तुटपुंजी असल्याचा आक्षेप आमदार निलेश राणे यांनी घेतला। मालवाहतूक करणाऱ्या वाहनांमधून प्रवासी वाहतूक करणाऱ्या वाहतूकदारांचे परवाने रद्द करायचा निर्णय राज्य सरकारनं घेतला असून अधिकाऱ्यांना तशा सूचना दिल्या आहेत अशी घोषणा परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी आज विधान परिषदेत केली। रस्ते अपघात टाळण्यासाठी एक सर्वसमावेशक सुरक्षाविषयक आराखडा तयार करायचं काम परिवहन विभागानं हाती घेतलं असून अपघातप्रवण ठिकाणी काय उपाययोजना करता येतील याचा आढावा घेतला जात आहे। लवकरात लवकर तो पूर्ण करून केंद्र आणि राज्य सरकारच्या मदतीनं त्याची अंमलबजावणी केली जाईल असं आश्वासन त्यांनी एका प्रश्नाच्या उत्तरात दिलं। केंद्रीय वाणिज्य आणि उद्योग मंत्री पियुष गोयल आजपासून 3 दिवस ब्रिटनच्या दौऱ्यावर जात आहेत। भारत आणि ब्रिटनमध्ये होत असलेल्या आर्थिक आणि व्यापार कराराच्या पार्श्वभूमीवर हा दौरा होत आहे। या भेटीदरम्यान गोयल युकेचे वाणिज्य आणि व्यापार मंत्री पीटर कोईल यांच्याशी उच्चस्तरीय द्विपक्षीय चर्चा करणार आहेत। व्यापार कराराच्या अंमलबजावणीच्या तयारीवर या चर्चेत भर असेल। आज संविधान हत्या दिवस पाळला जात आहे। प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी आणीबाणीचा विरोध करणाऱ्या मान्यवरांना वंदन केलं आहे। आणीबाणीच्या काळात भारतीय नागरिकांचं धैर्य दिसून आलं। आजही भारत न्याय, स्वातंत्र्य, समता आणि बंधुता या तत्वांशी बांधील असल्याचं प्रधानमंत्र्यांनी समाज माध्यमावर म्हटलं आहे. 1975 आजच्या दिवशी देशात आणीबाणी लागू करण्यात आली होती, त्या घटनेचं स्मरण म्हणून आजचा दिवस पाळला जात आहे. आणीबाणीच्या काळात देशासाठी प्राण गमावलेल्या व्यक्तींना श्रद्धांजली अर्पण करण्यासाठी तसंच संविधानाचं आणि लोकशाहीचं मूल्य नागरिकांना समजावं यासाठी आज देशभरात विविध कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलं आहे. या राष्ट्रीय बातम्या आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून देत आहोत. आकाशवाणी मुंबईच्या एअर न्यूज मुंबई या इन्स्टाग्राम पेजवर तुम्हाला दिवसभर महत्त्वाच्या बातम्या वाचता येतील. राष्ट्रीय बातमीपत्रात आपलं पुन्हा एकदा स्वागत. डिजिटल अटक या सायबर गुन्हे प्रकाराच्या 200 अधिक प्रकरणात तपास करताना सीबीआय अर्थात केंद्रीय गुप्तचर संस्थेनं महाराष्ट्र, गुजरात, पंजाब आणि दिल्लीसह 16 राज्यांमधल्या 80 जास्त ठिकाणांवर छापे टाकले, तसंच चेन्नई आणि कोलकाता इथून 2 जणांना अटक केली आहे. देशभरात डिजिटल अटक घोटाळ्याच्या 200 जास्त प्रकरणांमध्ये सहभाग असलेल्या गुन्हेगारी जाळ्याविरुद्ध ऑपरेशन चक्र 6 अंतर्गत सीबीआय तपास करत आहे. अटक करण्यात आलेले आरोपी शेल कंपन्या स्थापन करून बनावट बँक खाती तयार करत होते. सायबर अटकेतून मिळालेली रक्कम या खात्यांमध्ये वळवण्यात येत होती. अशा प्रकारचे सायबर गुन्हे करणाऱ्या जाळ्याला मोडून काढणं हा ऑपरेशन चक्रचा उद्देश असल्याचं सीबीआयनं म्हटलं आहे. अयोध्येच्या श्री राम जन्मभूमी तीर्थक्षेत्र न्यासाला मिळालेल्या देणग्यांचा अपहार झाल्याचा आरोप करणाऱ्या आणि या प्रकरणी चौकशीचे आदेश द्यावे अशी मागणी करणाऱ्या याचिकेची तातडीनं सुनावणी घ्यायला सर्वोच्च न्यायालयानं आज नकार दिला. मात्र येत्या सोमवारी क्रमानुसार याचिका सादर करावी असं न्यायमूर्ती बी व्ही नागरत्ना आणि न्यायमूर्ती जॉयमाल्यबाक्षी यांनी सांगितलं. न्यासाला मिळालेल्या देणग्यांसंदर्भात सीसीटीव्ही फुटेज, डिजिटल पेमेंटच्या नोंदी आणि इतर सर्व प्रकारचे पुरावे जतन करावे अशी मागणी याचिकाकर्ते वकील नरेंद्र कुमार गोस्वामी यांनी केली आहे. धार्मिक बाबींशी काही देणं घेणं नसून केवळ प्रशासकीय कारभाराबाबत आपली मागणी असल्याचं याचिकेत स्पष्ट केलं आहे. दरम्यान या प्रकरणी उत्तर प्रदेश सरकारने नेमलेल्या 3-सदस्यीय विशेष तपास पथकानं अलीकडेच प्राथमिक अहवाल राज्य सरकारला सादर केला असून सविस्तर तपास सुरू आहे. व्हेनेझुएलामध्ये याराकुई राज्यातल्या युमारे शहरात आज सकाळी भूकंपाचा मोठा धक्का बसला. याची तीव्रता 7.5 रिक्टर स्केल होती. तसंच सॅन फेलिप इथंही 7.2 तीव्रतेचा भूकंपाचा धक्का जाणवल्याचं युएस जिओलॉजिकल सर्व्हेनं म्हटलं आहे. या भूकंपात कॅराकास आणि परिसरात अनेक इमारती कोसळून किमान 32 जणांचा मृत्यू झाला तर 700 अधिक जण जखमी झाले. भूकंपग्रस्त भागात मदत आणि बचाव कार्य सुरू आहे. व्हेनेझुएलाच्या अध्यक्ष डेल्सी रॉड्रिग्स यांनी राष्ट्रीय आणीबाणी घोषित केली आहे. उपराष्ट्रपती सी पी राधाकृष्णन आणि प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी या दुर्घटनेबद्दल तीव्र दुःख व्यक्त केलं आहे. संकटाच्या या काळात भारत व्हेनेझुएलाच्या पाठीशी असल्याचं दोन्ही नेत्यांनी सांत्वनपर संदेशात म्हटलं आहे. जपानच्या उत्तरेकडील भागातही आज सकाळी 6.9 रिक्टर तीव्रतेचा भूकंप झाला. टोकियोमध्येही भूकंपाचे सौम्य धक्के जाणवले, मात्र सुनामीचा कोणताही इशारा देण्यात आलेला नाही आणि यात कोणतीही जीवितहानी नसल्याचं वृत्त आहे. दरम्यान या भूकंपाच्या पार्श्वभूमीवर जपानच्या प्रधानमंत्री कार्यालयाने विशेष कृती दलाची स्थापना केली आहे. अमेरिकेत फुलरटन इथं सुरू असलेल्या अमेरिकन खुल्या बॅडमिंटन स्पर्धेत भारताने सर्व गटांमध्ये मोठी आघाडी घेतली आहे. जागतिक कनिष्ठ अजिंक्यपद स्पर्धेतली रौप्यपदक विजेती भारताची तन्वी शर्मा हिने महिला एकेरी गटात जर्मनीच्या युवोन ली हिचा पराभव करून दुसऱ्या फेरीत प्रवेश केला आहे. भारताच्या रक्षिता श्री हिनेही चेक प्रजासत्ताकाच्या टेरेझा स्वाबिकोवा हिचा पराभव करत पुढच्या फेरीत प्रवेश केला आहे. जागतिक स्तरावर 5 मानांकित भारताच्या किदंबी श्रीकांतने पुरुष एकेरी गटात भारताच्या डी सानितचा पराभव केला तर रौनक चौहान याने कनिष्ठ अजिंक्यपद स्पर्धेतील माजी रौप्यपदक विजेता भारताचाच एस शंकर मुथुस्वामी याचा पराभव केला आहे. मिश्र दुहेरी गटात भारताच्या ध्रुव रावत आणि के मनीषा या जोडीने इंडोनेशियाच्या जोडीचा पराभव केला आहे. ठळक बातम्या पुन्हा एकदा. भारतात विमानतळ परिसरात शहर वसवण्याची संकल्पना सर्वप्रथम नागपूर शहरात विकसित होईल असा केंद्रीय नागरी हवाई वाहतूक मंत्र्यांना विश्वास. महाराष्ट्रात गौण खनिज आणि वाळू तस्करी रोखण्यासाठी विशेष कृती दल स्थापन करण्याची महसूल मंत्र्यांची घोषणा. डिजिटल अटक प्रकरणी सीबीआयचे 16 राज्यांमधल्या 80 जास्त ठिकाणांवर छापे. व्हेनेझुएलामध्ये शक्तिशाली भूकंपाचे धक्के, 32 जणांचा मृत्यू, 700 जखमी आणि अमेरिकन खुल्या बॅडमिंटन स्पर्धेत भारतीय खेळाडूंची सर्व गटांमध्ये आगेकूच. याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे राष्ट्रीय बातमीपत्र संपलं. पुन्हा भेटूया 3 वाजता आकाशवाणी मुंबईच्या प्रादेशिक बातमीपत्रात. नमस्कार.